मी ऑफिसमध्ये गेलो जिथे आम्ही काम करत होतो आणि तिने पॉलाला शिकवून ठेवलं होतं की तो जेव्हा येईल ना तेव्हा असं म्हण वो आ गया असं तुझ्या मनात नाही ना असं काही वगैरे. तर ती म्हणली छे मी पण देश सोडून आली आहे माझ्याही मला स्वातंत्र्य एन्जॉय करायचं आहे म्हणजे. तर म्हटलं ग्रेट, एक आठवड्यानंतर आम्ही एकत्र राहायला लागलो.
Despite cultural differences, Saring and I are very similar people. We've both grown up in middle class families, we both have older siblings, we both have parents.
तिला पहिलाच सिनेमामध्ये एक शब्द होता हृदयस्पर्शी म्हणून.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजपर्यंत आपण फक्त एकटे गेस्ट बोलवले होते, राईट? बट बिकॉज इट इज व्हॅलेंटाईन्स डे म्हणून आपण एका अशा कपलला बोलवलेलं आहे की ज्यांनी ना गेल्या काही वर्षामध्ये एंटरटेनमेंट, मराठीतली एंटरटेनमेंट याची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. ठीक आहे, सो लेट अस वेलकम Sarang and Paula. Hi guys.
Hi.
Hi, thank you for having us. Namaskar.
Most welcome. आणि इट्स सो गुड टू हॅव यू गाईज हिअर. ठीक आहे, सगळ्यात गंमत म्हणजे की तू हाय म्हणालायस आणि ती नमस्कार म्हणाली.
बरोबर,
दिस इज सो कूल.
वी ट्राय.
मला सांगा की वी ऑल नो की तू कॅनडाची आहेस आणि तू बोललेली पण आहेस बऱ्याचदा ऑनलाईन आणि इन युअर व्हिडिओज अबाउट दॅट, आणि तू पुण्याचा आहेस, राईट? सो युजली जेव्हा भारतातून मुलगा कॅनडा, अमेरिका, युरोप अशा ठिकाणी जातो आणि प्रेमात पडतो आणि मग तो तिथेच राहतो, राईट? मग ये उलटी गंगा कैसे बही यार.
नाही, काय झालं की माझा भाऊ जे आपले टिक बॉक्सेस असतात ना सगळे की असं केलं पाहिजे तसं केलं, तसं माझा भाऊ शिक्षणासाठी युएसला जाऊन आला पुण्यात. ही ट्रॅजेक्टरी असते की तुम्ही आधी काय म्हणायचं की पुण्यामध्ये पेठेत शिकायचं, मग डेक्कनला जाऊन कॉलेजमध्ये शिकायचं, मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं, इंजिनिअरिंग करून युएसला जायचं. तर ते त्यांनी करून घेतलं होतं, त्यामुळे मला परदेशाचं आकर्षण नव्हतं कधी. मला परदेशी फिरायला जायला आवडायचं, पण युएसला जाऊन सेटल होऊयात, ऑस्ट्रेलियाला जाऊन सेटल होऊयात हे आकर्षण कधीच नव्हतं जन्मात. आणि असं काही त्याच्यामध्ये मी काय म्हणजे मी माझ्या मातृभूमीशी हे राहीन असं नाही वाटलं नाही कधी. पण नंतर मग मी एकदा कॅनडाला गेलो होतो काही कामानिमित्त, तिकडे पॉला भेटली, पॉला इकडे आली आणि समहाऊ तिला हा देश जास्त एक्साइटिंग वाटला. आय थिंक शी विल बी अ बेटर पर्सन टू आन्सर की इट वॉज इट मी ऑर दिस कंट्री.
सिरियसली की द सेम थिंग दॅट आय आस्क्ड हिम की युजली तिकडची जी लाईफस्टाईल आहे आणि तिकडचे जे कम्फर्ट्स ज्याला आपण म्हणू क्वालिटी ऑफ लाईफ आपण ती सोडून यायचं नसतं कोणाला इथे, म्हणजे भारतीयांना तर अजिबात यायचं नसतं परत. पण तू आलीस, इथे राहिलीस आणि इथली झालीस.
या It's not something I planned on. I didn't come to India looking for, you know, like eat, pray, love kind of moment or anything. It was a free expenses paid trip to India that I got through my university, some program that was going on with the government grants. Okay. And when I came, the first two times I was in India, I hadn't met Sarang. I was doing research and I was loving it. I was, you know, 21-year-old student, you know, dancing around the cities of Mumbai, Pune, and Chennai, Hyderabad, and having a lot of fun. And I think because I'm first generation Canadian, you know, my parents were immigrants. Okay. White immigrants from the UK, but immigrants nonetheless. I've been born and raised in Vancouver, Canada, and in the same house that I was born in. My mother still lives there. I've though never had a very strong cultural tie to Canada as such. I love Canada. I think it's a great country, great nation, great government, whatever. And of course, you know, the landscapes are amazing. But I've always been very curious and, you know, wanted to travel around and see different ways of life. And so since I was like a kid, I was traveling with my family. And then when I was 18, I did my first solo trip backpacking in Japan. And like, I've always been open to life in other countries. So when I first explored India, I didn't have any thoughts that, oh, this might be a place I'll settle down in the future or anything. But after the first trip, I thought, let me try working here. It was an exciting industry, you know, the film industry. And I thought, let's give it a shot. I had a 2-year horizon that, okay, I'll give it a shot. Try working and see if anything pans out. Mm-hmm. But when I met Sarang and Anusha, I met them at the same time, you know, when we landed in Pune.
Anusha, amchi co-founder.
So when I met them, I had done 2 trips to India already, and I had actually seen Sarang in several films at different film festivals.
Right.
So I knew his face, and I'd actually met him a year earlier at the Toronto International Film Festival.
Okay.
I was kind of excited that, like, oh, I know you, like, I've seen your films. And from that moment on, Anusha kind of became the matchmaker, trying to push us to get together.
Oh, I think we'll be diplomatic. Tell me, was it me or the films that made you see? I think it's an important question to answer on Valentine's.
It was your film ideas that made
okay, okay, okay. So in fact, one of my very important questions is, tell us about your third wheel. Anusha.
Yes, that's a great question and one that doesn't get asked enough. Anusha, when we first met, she's a national award winning filmmaker, and she always hates it when we call that out. there was a term which we'd learned a few years ago, which we thought was perfect for her, which is some Italian saying that she's the candle in our relationship. So if there's, you know, if the power goes out, you have one person holding the candle, and in front of that candle, you will do all of the bickering and fighting, and that person will know everything.
फक्त co-founder पण नाहीये, तिनी आमच्या दोघांच्या नात्यात पण खूप मोठा रोल प्ले केलेला आहे.
सो शी इज अ co-founder ऑफ युअर
रिलेशनशिप ऑल्सो. तर तिनी आम्हाला काय झालं की ती कॅनडावरनं आली होती पावला, आणि त्याच्यामुळे ती चिडवायला लागली की बघ तुझं एक हे आली आहे, आशिक आली आहे तिकडून वगैरे, असं ती चिडवायला लागली. तर मला इंग्लिश यायचं नाही तेव्हा अजिबात, आणि म्हणजे यायचं पण असं आपल्याला माहितीये, म्हणजे आपण बोललो नसू कधी तर लाजतो आपण. तर तसं मी लाजायचो, आणि एका पॉइंटला मी ऑफिसमध्ये गेलो जिथे आम्ही काम करत होतो, आणि तिने पॉलाला शिकवून ठेवलं होतं की तो जेव्हा येईल ना तेव्हा असं म्हण, वो आ घ्या, वो आ घ्या असं. तर मला काही कळे ना की हे एकतर एवढी सुंदर मुलगी आपल्या बरोबर असं बोलतीये, आणि हे काय चाललंय, ती मला लाईन मारते की नाही. तर सो आय स्टार्ट प्लेईंग इट कूल. मग तिने आणखीन पुश केलं.
कॅन आय जस्ट say that the first Marathi I think I ever learned was "Hey, mandi var bas."
That was Anusha teaching her things.
Okay.
ते करता करता एका पॉइंटला मी त्या दोघींना एकदा घरी जेवायला बोलवलं. मी मुंबईत नवीन घर घेतलं होतं, आणि मी तिला ह्यांना सांगितलं की हे बघा, हे सगळे चिडवा चिडवी वगैरे ठीक आहे, मी मुंबईत जस्ट शिफ्ट झालोय. एकतर खूप दिवसांनी मी आयुष्यात पहिल्यांदा घरच्यांच्या म्हणजे घरच्या घराबाहेर राहतोय, त्यामुळे मला माझं सगळं स्वातंत्र्य एन्जॉय करायचंय. तर काही तुझ्या मनात नाही ना असं काही वगैरे, तर ती म्हणली छे छे, मी पण देश सोडून आली आहे, माझ्याही मला स्वातंत्र्य एन्जॉय करायचंय. म्हणजे तर म्हटलं ग्रेट, एक आठवड्यानंतर आम्ही एकत्र राहायला लागलो.
स्वातंत्र्य गमावलेले आठवड्याभरात. Just to finish the, you know, Anusha, she's a great writer and director, and she's also married to another writer director, Sandeep Saket. And they're a lovely couple.
They are,
and
also a power couple. Yeah.
They are quite a power couple, and we've met them. We met them before they were married, and I guess they got married in 2014, around the same time that we started the company together officially.
Right, right. Yeah. So, एक आठवड्यात तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावलं, राईट? आणि मग किती दिवसानंतर तुमचं अपत्य जन्माला आलं?
भाडीपा, आय थिंक दीड पावणे दोन वर्ष. सो काय झालं की आम्ही
चांगलंय, प्लॅनिंग चांगलंय.
हा बरोबर, चांगलंय. म्हणजे असंही लोकांना वाटायला नको घाई केली वगैरे. तर नाही, असं झालं की आम्ही पहिलं वर्षभर म्हणजे आम्ही एकत्र राहायला लागलो. मुंबईत भाडं परवडत नव्हतं. मी खूप कमी ठिकाणी आम्ही दोघांनी सांगितलंय, पण हे महत्वाचं आहे की आम्हाला तेव्हा अनुराग कश्यपनी थोडी मदत केली, त्यांनी आम्हाला राहायला जागा दिली. तो असं अनेक खूप लोकांना मदत केलेली आहे त्यांनी आयुष्यात, आणि कोणी त्याच्याबद्दल बोलतही नाही. तर त्यांनी आम्हाला राहायला जागा दिली होती मुंबईत कधी आलात तर, पण आम्हाला भाडं परवडत नव्हतं. सो पॉला मी आणि अनुषा दोघ तिघांनी ठरवलं कारण आम्हाला काहीतरी चालू करत होतं, तर आम्ही गुलबदन टॉकीज ही कंपनी लगेचच चालू केली. जसे आम्ही त्या शोमधनं बाहेर पडलो, त्या फिल्ममधनं बाहेर पडलो, लगेच आम्हाला असं वाटलं की हे बघा आपल्याला असं नाही काम करायचं, आपल्या टर्म्सवर काम करायचंय. त्यामुळे आम्ही कंपनी चालू केली आणि आम्ही फिल्म स्पीच करत होतो, अर्थात आम्हाला कोणी उभं करत नव्हतं दारात. तर त्याच्यामुळे मग काय करायचं, मग लग्न शूट केली, ऍड शूट केल्या, असं बरंच काय 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 केलं. तर ते जेमतेम वर्षभराची कमाई 3-4 लाखाची असायची, म्हणजे तिघात मिळून असं, आणि मग त्याच्यात घर चालवायचं आणि जे काय होईल ते, प्लस मी ऍक्टिंग करायचो, पॉला लिहायची, अनुषा लिहायची एका ह्याच्यासाठी, आणि आम्हाला लिखाणातनं पैसे मिळायचे थोडे थोडे. तर कंपनीला 3-4 लाखाच्या वर मिळायचेच नाहीत. सो त्या ह्याच्यातनं मग आम्हाला असं झालं की ओके, जे आम्ही बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये पण सांगितलंय की तेव्हा TVF AIB हे सगळे ऑलरेडी मोठे झाले होते किंवा फिल्टर कॉपी जे चालू झालं होतं, मिथिलाचा पहिला व्हिडिओ आला होता, तर आम्हाला असं झालं की ओके कित्येक लोक स्वतःहून करतायत यार, आता हे शक्य आहे युट्यूबवर आपला, तर आपण आपल्याला हवे असलेले 1-2 शोज करून बघूयात. आणि आम्ही आता एक शांतीत क्रांती नावाचा सोनीसाठी शो केलाय, तर तो खरंच आम्ही युट्यूबसाठी करणार होतो आणि तेथून चालू करायचं होतं आणि आम्ही तेव्हा लिहिलाय तो शो. आणि
किती सालची गोष्ट आहे,
2016 आय थिंक गुलबदन टॉकीज झाल्यानंतर 1-1.5 वर्षांनी असं म्हटलं की चला एक हे करू. पण गुलबदन टॉकीज हे आम्हाला कशासाठी तरी सेव्ह करून ठेवायचं होतं नाव, जी आमची वेगळं एक बाळ आहे जे कधीतरी जन्माला घालू, पण आता ते सेव्ह करायचं होतं म्हणून आम्ही एक नवीन ब्रँड नेम शोधायचं ठरवलं आणि मग भाडीपासून.
पण मग वॉज इट अ कोइन्सिडन्स की 2014 भारतात सत्तांतर झालं आणि तुमचं भाडीपाचा जन्म झाला, आणि भाडीपाचा जो तुमचा निशाण आहे तोही हात आणि कमलमुख ज्याला म्हणतो ते आहे. सो त्याच्या मागे काय विचार होता?
खर तर त्यातला एक सत्तांतराचा जो त्यांनी दॅट हॅज प्लेड वन थिंग, कारण आम्हाला आमच्या डोक्यात काय आलं की इट शुड लुक लाईक अ कलेक्टिव्ह. बरेच AIB हे कलेक्टिव्ह आहे, TVF कलेक्टिव्ह आहे, त्यांच्याशी आम्ही रिलेट करायचो दॅन से प्राजक्ता कोळी, भुवन माम, हे इंडिव्हिज्युअल्स आहेत.
बरोबर.
तर आम्हाला असं नव्हतं करायचं की हा माझा चॅनल आहे, पॉलाचा चॅनल आहे, अनुषाचा चॅनल आहे, हा कलेक्टिव्हचा चॅनल आहे. तर त्यामुळे आम्हाला नाव त्याला एक कलेक्टिव्हचं द्यायचं होतं. मराठीमध्ये काय आहे असं आम्ही विचार करत होतो, तर फार समूह ग्रुप बीप हे काही असं मजा येत नव्हती. मग आम्हाला एक त्याच्यातनं पार्टी हा शब्द आला की आपण ह्याला एक म्हणजे एक असं काय म्हणतात ते क्रांतीचं स्वरूप देऊन पार्टी म्हणूया त्याला. मग पार्टी इथपर्यंत अराईव्ह झालं, चला आपण ह्याला, म्हणजे त्याला दुसरं पण आहे ना ऊ वाली पार्टी पण आपली ती पण होते. तर ते का असं, मग पार्टी हे ठरलं.
And we wanted it to have a short form, not just a full form. And it had to be something that could be
nationwide. मराठी लोकांसाठी मराठी कंटेंट बनवतं ही नव्हतं कधी. म्हणजे आता आम्ही एक राऊंड टेबल केलं रिसेंटली, त्यात एक क्षितिज पटवर्धन खूप चांगलं बोलला की आपण मराठी म्हणतो माणसं अस्मितेसाठी सिनेमे बनवतो, आपल्या संस्कृतीसाठी नाही. आणि जे इतकं महत्वाचं आहे ना की अस्मितेसाठी किती वेळ तुम्ही करत राहणार, संस्कृतीसाठी तुम्हाला जे सांगायच्या गोष्टींसाठी बनवलं तर जास्त बेटर आहे.
बरोबर.
म्हणून आम्ही भारतीय आयडेंटिटी, सो भारतीय आणि पार्टी आलं. आता ते म्हणजे बसपा आहे, भाजपा आहे, अनेक आहेत, तर त्यामुळे आम्हाला असं झालं की ओ त्याच्यात अडकायचं नाही. मग आम्हाला असं वाटलं की शिवी घातली तर एखादी, म्हणजे भाऊपासून शिव्या पण असतात, मग ते आम्ही भाड्या पा हे ते असं वेगवेगळे, मग त्यातनं डी आलं. मग डी वर म्हणलं हा त्याला आपण डिजिटल म्हणूयात, भारतीय डिजिटल पार्टी, आणि भाडीपा तयार.
ओके, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आणि मी जेव्हा पहिल्यांदा हे पाहिलं आणि ऐकलं हे नाव, त्यावेळेला म्हणलं वा 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 वा, चला चला चला, सगळे समविचारी एकत्र आलेले भाडीपा मध्ये. पण मराठी राईट, आता तू क्षितिज म्हणालास की तो म्हणाला की आपल्या कल्चरसाठी आपण हे केलं पाहिजे. बरोबर. सो पण ज्या वेळेला तुम्ही भाडीप आणि हे मराठीतच करायचं असं ज्या वेळेला ठरवलं, तेव्हा नेमका काय विचार होता त्याच्यामागे, की म्हणजे वाय मराठी, यू कुड हॅव इझिली गॉन इन टू हिंदी ऑर इंग्लिश.
देयर वॉज अ ह्यूज गॅप इन द मराठी मार्केट विच वी कुड सी. वी न्यू मराठी फिल्म्स वर डुईंग वेल, यु नो देयर वॉज टेलिव्हिजन, रेडिओ, थिएटर, लिटरेचर, all of these things were being covered, but there was nothing in the digital space. There were no web series. There were no like YouTubers. And so that was a huge hole that we could see. And it seemed like, you know, this idea could have worked in Hindi, could have worked in any other language. But because of Saranga and Anusha being born and raised in Pune, we had great access to talent and some lovely ideas, and Marathi generally being underused and underexplored as a language because of the draw of Hindi, it felt like a great place where we can really make our mark.
Right.
And so if nothing else, it's a great place to lay a foundation and prove on the other side that we really want to make content in Marathi that's contemporary and that can also be enjoyed globally.
Right.
And that was a really important thing for us. So since the beginning, the first films which, you know, Saranga and I wrote together, which Anusha wrote, these were all Marathi films. And without even thinking consciously that we want to make Marathi films, the stories were Marathi. And hence we thought it had to be Marathi language.
Correct.
So Anusha Pune-che, and me Pune-che. And Pune-madhe, mere मराठी जास्त बोललं जाते, तिथे हिंदीचा विचारही नाही होत. एक वेळ इंग्लिशचा होईल पण हिंदीचा विचारही नाही होत.
पुणेकरांचा हिंदी हा वेगळा विषय.
हा, तर त्याच्यामुळे आमच्याकडे ऑर्गॅनिकलीच आमच्या दोघांकडे मराठी किंवा इंग्लिश हा ऑप्शन होता.
बरोबर.
हिंदी हा ऑप्शनच नव्हता. तिच्या नवऱ्याकडे होता, संदीपकडे, आणि तो हिंदीच लिहितो अजूनही. पॉलाकडे पण सेम इंग्लिश ऑप्शन होता किंवा आम्ही दोघं जे बोलतो ती भाषा, आणि आमच्या आजूबाजूला सगळे मराठी लेखक होते. पण ह्या सगळ्यामध्ये कुठंच हा अप्रोच नव्हता की अट्टहास आहे मराठीचा. आम्हाला अजिबात अट्टहास नाही आहे. आम्हाला कन्नड पण बनवायचंय, आम्हाला तमिळ पण बनवायचंय, तेलुगू पण बनवायचंय, म्हणूनच भारतीय ते नाव आहे. आम्हाला कुठल्याही रिजनल भाषेमध्ये चालेल. हिंदीचं आम्हाला असं वाटतं की सॅच्युरेटेड इंडस्ट्री आहे.
सो इट्स अ ह्यूज मार्केट. ऍज अ बिझनेस पर्सन यू लुक एट दॅट, यू से दिस इज अ ह्यूज मार्केट, बट बिकॉज इट्स ऑलवेज बीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडिया अँड हिंदी ऑर साऊथ. Other regional languages which don't fit neatly within the South or the North belt generally have been considered secondary or not as good as because it's a smaller market. But nowadays, I think technology has really changed that outlook. Totally. And there's no language barrier anymore. And it's only going to become less as we go forward. You can argue that, you know, subtitles, people don't like to watch things with subtitles. They're even developing technology which will change the lip movements of the actors to match with the dubbed words and new languages. So there's really no point in considering what is your language of your content anymore. It's really just your base is going to be that language, but you should never limit it to that.
In fact, soon ami amche shows pan dubbing chalu karnar ahot.
Oh, wonderful. Wonderful. But everybody has media in their hands and everybody can use it the way they want to use it, right? So no more ki kahi lokankadech camera ahe ani tech kartayet asa ata rahilela nahi hai, right? पण ज्या वेळेला तुम्ही भाडीपा सुरू केला त्यावेळेला मराठी कॉन्टेंटच नव्हतं का? तर असं नाही आहे. मराठी कॉन्टेंट होतं, पण ज्या पद्धतीने भाडीपाचा अप्रोच होता, तुमच्या शोजचा अप्रोच होता, जसं इट वॉज व्हेरी भाषेच्या बाबतीत असेल, ज्या पद्धतीचे विषय हाताळले जात होते त्या बाबतीत असेल, इट वॉज व्हेरी टुडे आणि इट वॉज व्हेरी काय म्हणूयात आपण त्याला, ऑनेस्ट. म्हणजे मराठी प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की अरे ही आई माझी अशी काय वागते, पण ते दाखवलं जात नाही, राईट? पण ते भाडीपाने केलं. तर ह्याच्यामध्ये सारंग, मला तुला हे विचारायचं आहे की तू पुण्यात लहानाचा मोठा झालास, त्याच्यामुळे नाही म्हणलं तरी आपण जे लहानपणी पाहिलं असतं त्याचा पगडा असतो आपल्यावर, राईट? सो हा जो फ्रेश आणि ऑनेस्ट ऍटिट्यूड तुमच्या सगळ्याच शोज आणि सिरीज मध्ये असतो, त्याच्यामध्ये पॉलाचा क्रेडिट आहे का असं तुला वाटतं?
हा, मी बरंचसं क्रेडिट त्याला ऍक्च्युली माझ्या, मी ज्या लोकांबरोबर नाटक केलं आणि सिनेमे केले त्यांना देईन. म्हणजे हा मी का देईन, कारण की मी ते फार ठिकाणी बोललो नाहीये. मी जवळपास 16 वर्ष रगडून नाटक केलंय. आणि अशा प्रकारचं नाटक केलंय जिकडे समोर 5 लोक बसलेले असतात आणि तरी सुद्धा आपण प्रयोग तेवढ्याच हट्टाने करत असतो. आणि ते सुद्धा मी सुदर्शन रंगमंचाच्या चळवळीचा भाग होतो, मी समन्वयचा भाग होतो, मी ग्रिप्स थिएटर जे आहे पुण्यात त्याचा भाग होतो. त्यामुळे मी श्रीरंग गोडबोले, संदेश कुलकर्णी, शशांक शेंडे, किरण यज्ञपोहित, मग सगळ्यात जास्त नाटक मी मोहित टाकळकर बरोबर आसक्त बरोबर केलं आहे. त्यामुळेच राधिका एवढी घट्ट मैत्रीण आहे. त्यानंतर मी सिनेमाला असिस्ट सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर आणि सचिन कुंडलकर यांना केलं. सो हे सगळे पाथ ब्रेकर्स होते. अनफॉर्च्युनेटली त्याचं कमर्शियल लेवलवर काही मोठं झालं नाही. म्हणजे मावशींचे सिनेमे असतील किंवा त्याच्यावर वाढलोय मी, तर त्याच्यामुळे सेन्सिबिलिटीज तिकडून आल्यात सगळ्या, की ज्या आणि जे खूपच कमाल काम करत होते सगळेजण. वास्तुपुरुष, देवराई, दहावी फ, हे मी बघून वाढलोय. जे मराठीमध्ये तेव्हा अजिबात तसं काही घडत नव्हतं. दुसरीकडे मी असिस्ट करताना सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी हे आजूबाजूला कंटेम्पररी डिरेक्टर होते, परत व्हॉइस बदलत होता आणि खरा होता तो. तू म्हणलीस तसा ऑनेस्ट होता. नाटकामध्ये सुद्धा म्हणजे मी जे सगळ्यात माझं गाजलेलं नाटक आहे ज्याच्यात मी काम केलंय, पण त्यांचे सेन्सिबिलिटीज हे त्याचेच, म्हणजे त्याच्यामुळेच हे तयार झालं कसं बघायचं जगाकडे. पण मी मूळचा व्यासंग असलेला माणूस नाही, म्हणजे मी काही असं घुसला चार वेळा वाचलंय वगैरे असं काही नाहीये. तर मी त्या सेन्सिबिलिटीज तिथे अप्लाय करून हे शोज बनवले.
फ्रँकली फ्रॉम द टाइम दॅट आयव्ह एंटर्ड इंडिया अँड स्टार्टेड कन्झ्युमिंग मराठी कल्चर अँड मीडिया अँड एंटरटेनमेंट, आयव्ह कम टू रिअलाइज दॅट द मराठी सेन्सिबिलिटी इज दॅट. It's that is how the people are. It's very much like a very British approach, very dry, very sarcastic, very observational, and being able to make fun of almost anything that you see in your day-to-day life, not taking themselves so seriously. But the problem that we kind of hit around the time I entered was Marathi mainstream television and films were not in that space. They were trying to emulate the Hindi zone, and it was becoming very fake. And as a result, people were not connecting with it, especially youth were not connecting with Marathi daily soaps or the mainstream cinemas that were coming out. And if you just pedal it back from whatever I've heard and seen from, you know, like 90s, early 2000s Marathi television, it was very different and much more authentic. And even like a Pule Deshpande is an example. He's doing the same kind of a humor which we are doing today on Bhari Pa. And so it's,
I mean,
it's,
you could say he was the first stand-up comedian of India.
We say that all the time. But it's honestly, I completely blame it on the mainstream producers for ruining
not recognizing
this
it.
And not attending, you know, the cultural demand.
मी लहानपणी प्रपंच, 405 आनंदवन या प्रतिमा त्यांच्या सिरियल्स बघितलेल्या आहेत. पिंपळ पान रंग आकाचं बघितलेलं आहे, जे की
इव्हन साळवा चाळवा
हो हो इतके कॉन्टेम्पररी सिरीज होत्या. अननेसेसरीली आपण ते हिंदी सारखं करायला लागलो, म्हणजे त्यात काही असं नाहीये की काहीतरी शोध लावलाय, हे होतं. किंवा इव्हन पुलंच, आता आम्ही स्टँडअप कॉमेडी चालू केलं तर तेव्हा आम्हाला माहिती होतं बरेच कॉमिक्स हिंदीमध्ये ज्यांना, ज्यांची मूळ भाषा मराठी आहे, आणि म्हणून आम्ही स्टँडअप पुश केलं की चला मराठीत स्टँडअप चालू करूया. आम्हाला 4-5 लोक मिळाले आणि माझ्याकडे, म्हणजे 4-5 लोक मिळाले आणि माझ्याकडे 1.5 तासाचा स्लॉट होता. जो माझे एक मित्र आहे तो बिअर ब्रू करतो आणि तो मराठी प्रेमी आहे, तो मराठी नाहीये पण तो पार्ल्यात वाढलाय तेव्हा मराठी प्रेमी आहे. तर तो म्हटला की मेरे ब्रू मे मी आके करणार ब्रो. तर म्हटलं की ठीक आहे. तो म्हटला मराठी भाई पाहिजे आपल्याला वगैरे, आणि तो मराठीत बोलतो. तर जरी तो मोरवानी असेल तरी सुद्धा ही वॉन्ट्स मराठी टू बी कूलर अँड व्हॉट नॉट. सो ही गेव अस अ स्लॉट ऑफ 1.5 आवर. तर मी म्हटलं की आपल्याला 1.5 तास मिळाला आणि आपल्याकडे मटेरियल जेमतेम 1 तासाच आहे.
तर तुम्ही असे इंटरचेंजिंग रोल जसे करत असता, डिरेक्शन, रायटिंग, प्रोडक्शन, असं तसं तसं तसं, सो पर्सनल लाइफ मध्ये पण असंच आहे का तुमचं?
ओ यस,
चहा ती बनवते, नाश्ता मी बनवतो. सो लाईक वी ऑलवेज, असं काही हे नाहीये, शिस्त नाहीये की असंच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे.
It really depends on who wakes up first, who makes the chai, who makes the breakfast, who's in a bigger rush. We sort of, there's no fixed rule. I know that generally Saring is, he's got a better breakfast repertoire than I do. So he tends to make breakfast. Also, he wants to eat breakfast more often than I do. So he tends to make breakfast. Chai, honestly, I've become very good at making chai.
I give up.
And frankly, if we get out of bed at the same time, Saring's first 20 minutes of the day is anyway in the washroom. So by then I wake up, I feed the cats, I clean the litter, I make the chai, and then he comes out and we have chai, then he makes breakfast while I faff on my phone.
okay. So that is awesome. पण मला अजून एक विचारायचंय, ठीक आहे, की तू जेव्हा भारतात राहायला आलीस, जॉब घेतलास तू 2 वर्षांसाठी, तेव्हा तू मराठी तुला येत नव्हतं?
नो,
नाही. तू 12 खडीपासून मराठी शिकलीस ना?
या देर वॉज अ मराठी फिल्म दॅट आय ॲक्टेड इन कॉल्ड पिंतदान, अँड इट रिलीज्ड इन 2016. And I'd been cast in it. So, you know, I was happy to, you know, take that opportunity to play like a lead role, which doesn't come by very often for a foreigner like me. And I was with Siddharth Sandhikar and Manwa Naik. But they had to play, you know, Paradeshi, you know, Marathis.
Who,
they've come from the UK to make a documentary about the Pindadan ritual in Maharashtra. Huh. And I am a, you know, Gorewali Bai who is living in Maharashtra and speaking fluent Marathi.
Arewa.
So I had to learn Marathi and be like very fluent. And it was old school Klishta Marathi that I had to speak. I had been talking to some like sabziwalas and things in Pune, learning very, very basic stuff.
आणि तिला पहिल्याच सिनेमामध्ये एक शब्द होता हृदय स्पर्शी म्हणून.
आई ग
म्हणून होईल
हृदय स्पर्शी.
सो त्याच्यामुळे हे असे शब्द आल्यावर मी म्हटलंय बघ तुला मग 12 खडी शिकायलाच लागणार, कारण काय हे हिंदीमध्ये
स्पर्श
हिंदीमध्ये HRID इंग्लिशमध्ये वगैरे नाही जमणार. तू ते हृदय हा उच्चार येऊ शकणार नाही, तू आता अक्षरच शिक त्याच्याशिवाय नाही.
ओके कूल, बट द गुड थिंग इज यू वेंट आउट ऑफ युअर वे अँड यू डिड इट.
I mean, yeah, I was resistant at first only because I didn't know how long am I going to be in India for. When we started Bharipa was when I committed. I said, okay, now we've started a company that's speaking Marathi. Everybody's making Marathi things. If I don't learn Marathi properly, I'm going to be left out of everything.
नाही ती जे पहिल्या बाकावर बसणाऱ्या मुली असतात ना, ज्यांच्यामुळे आपल्याला घरी मार पडतो त्यापैकी आहे ती. तर त्याच्यामुळे ती कुठला काही दिलं तर ती अभ्यासच करते. म्हणजे तिला आपण ऍडिक्ट म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे ऍडिक्शन असतात ना, की इंस्टाग्रामवर 24 तास इंस्टाग्रामवर असतो, 24 तास फेसबुकवर असतो, 24 तास व्हिडिओ बघतो, 24 तास मेलवर असते, जीमेल ऍडिक्टेड आहे ती. तर त्यामुळे ती मूळची अभ्यासू आहे, त्यामुळे हा भाषा हा ती अगदीच साधा खेळतात.
राईट. पण मला सांग, ज्या वेळेला तू हिला घरी इंट्रोड्यूस केलंस, त्यावेळेला घरच्यांची काय रिॲक्शन होती?
2 रिॲक्शन्स होत्या. एक तर त्यांना हुश झालं, कारण असं झालं की मला माझी जी पहिली गर्लफ्रेंड होती तर तिच्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मध्ये काय झालं हे घरच्यांना माहिती नाहीये. मी म्हटलं की त्यांचंच जास्त माझ्याहून हार्टब्रेक होत आहे, कारण ते तिकडे एकदम असं लग्न विघ्नाची बोलणी झाली होती आणि त्यानंतर ब्रेकअप झाला होता, त्यामुळे त्यांना असं ते खचले होते. आणि मी तर त्यांना असं वाटलं की हा बहुतेक आता लग्नच करणार नाही आयुष्यात, तर त्यांना माहीत नाही मध्ये काय काय झालं ते. तर त्यामुळे त्यांना तेच एक तर हायसं वाटलं, चला एक मुलगी आली याच्या आयुष्यात. दुसरं त्यांना अपेक्षा नव्हत्या माझ्याकडनं एवढ्या चांगल्या. त्यांना वाटत होतं की हा आपलं जे आणेल ते आपलं माथ्यावर मारून मिळत, असं एवढी हुशार सुंदर मुलगी त्यात मिळेल असं काही वाटलंच नव्हतं. तिसरं माझे आई वडील अनफॉर्च्युनेटली गेल्या वर्षी गेले, पण आई वडील दोघंही त्यांच्या समजुतीची म्हणजे त्यांना समजत नाही की ते लिबरल आहेत, पण ते खूप लिबरल आहेत. ते वागतात म्हणजे ते सांगायचा प्रयत्न करतात की नाही आम्ही एकदम साधे होत असं अजिबात विचार करत नाही, पण ते प्रचंड म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये कधी इंटरकास्ट लग्न होत असतील तर ते समजवायला जायचे, जेव्हा कोणी वेगळं काहीतरी नोकरीच सोडायची आणि आता मला माझं काहीतरी करायचं तर ते समजवायला जायचे.
प्रत्येक कुटुंबात एक शाणा माणूस
ते माझे आई वडील होते, त्यामुळे मला ही भीती कधीच नव्हती की अरे आपण एक फॉरेनर आणली घरी आता काय होणार वगैरे, त्यामुळे मला ते माहिती होतं की त्याबाबत ते चिल्ड असतील. आम्ही जेव्हा म्हटलं आम्हाला एकत्र राहून बघायचंय तेव्हा एक रिॲक्शन आली, जे की थोडी सॉफ्ट रिॲक्शन होती की म्हणजे किती दिवस म्हणजे असतं त्यांच्याकडे माहिती आहे मला, पण हा झोन होता जरा. पण तेव्हा माझ्या एका मित्राचं लग्न होतं वरुण नार्वेकरचं आणि आम्ही 2-3 महिने एकत्र राहत होतो, आणि त्या लग्नामध्ये जे माझे मित्र येऊन भेटले ते म्हणले हॅट्स ऑफ काका कू, आय विश आमच्या आई वडिलांनी असं केलं असतं की आम्हाला लग्नाआधी एकत्र राहून दिलं असतं, कारण ते जोपर्यंत राहून बघत नाही तोपर्यंत समजणार कसं की काय वाटतंय. तर त्या फ्लो मध्ये त्यांना कमिट करायला लागलं. म्हणजे असं नाही, त्यांनी पण मनापासून कमेंट केलं. त्यांनी काही दोन तीन वर्ष आई म्हणायची लग्न करा हे ते करा, पण मी तिला म्हटलं आम्ही जेवढे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेत तेवढे कोणीच माझ्या मताने लग्नातल्या लोकांनी केलेले नाही. सो आम्ही लिगली बाउंड आहोत, जर का लिगल असेल तर, जर का प्रेमात असू तर आम्ही आमची भांडणं तुला कळतंय की लग्न झालेल्या आपल्या सगळ्या कझिन्सच्याहून कमी भांडणं होत आहेत, तर मग ह्याचा अर्थ प्रेम आहे. मग तिसरं काय धार्मिक पद्धतीने काही पॉईंटच नाही, कारण दोघंही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या संस्कृतीत जन्माला आलोय की दोन दोन लग्न करून खर्च कशाला करायचा. राहता राहायला लोकांना जेवायला घालायचा ना, म्हणलं आपण हळूहळू घालूयात जेवायला लोकांना.
इनफॅक्ट माझा पुढचा प्रश्न आहे बघ, मी इथे लिहिलेला आहे की सारंग साल्या तू लकी आहेस असं पॉलाला बघून किती जण तुला म्हणाले.
गंमत एक, मी तुला लकी आहे म्हणजे मला हाय तर खूप मुलांची लागली.
हो ना.
कारण काय झालं, जेव्हा ती आली होती त्या फिल्म मध्ये इन्वॉल्व असलेले, मी एक्झॅजरेट नाही करत आहे आणि जर का मी खोटं बोलत असेल तर त्यांनी येऊन मला हे खोटं प्रूव्ह करून दाखवत, 70% तरी मुलं पॉलाच्या मागे होती त्या फिल्म मध्ये इन्वॉल्व. ऍक्टर्स, डिरेक्शन टीम मधली लोक, रायटिंग टीम मधली लोक, कास्टिंग टीम, मी कास्टिंग डिरेक्टर होतो पण माझ्या बरोबरची लोक सगळे लाईन मारायचे तिच्यावर, कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे फ्लर्ट करायचे. मला इंग्लिश यायचं नाही नीट आणि मी त्यामुळे करत नव्हतो. हा जरा तेवढं, तर त्यामुळे मी आपल्या तिकडे बघायचो फक्त, ती काही बोलली की फक्त बघायचो. तर तिला वाटलं की अरे चकलोंडा आहे असं वाटलं.
हा
तर ते इट्स सो ओल्ड हर आणि मग ते समहाव वर्कआउट झालं आणि लोकांना ते कळलंच नाही की हे कसं, कारण काय रोज कोणीतरी तिला बाहेर घेऊन जाऊ का, हे करून जाऊ का, ते करून जाऊ का. आणि एका आठवड्यात आमचं फायनली जेव्हा आम्ही बोलायला लागलो, मला जमेल तसं मी बोलायला लागलो ती अशी, आम्ही जवळपास एक आठवडा बोलायचे थांबलोच नाही असं झालं. दिवाळीचा काळ होता आणि मी तिला मग एकदा कळलं की तिला ह्या सगळ्यामध्ये रस नाही, जे लोक तिला दाखवत आहेत वगैरे, पिक्चरला घेऊन जात आहेत, रेस्टॉरंटला. मी तिला सरळ पुण्यात भोरियाळीत बाईकवर घेऊन गेलो फटाक्यांच्या मध्ये आणि भोरियाळीत जाऊन आम्ही छोट्या छोट्या मंडईच्या मागच्या गल्ल्यांमध्ये जाऊन खरेदी केली, काय असतं ते दाखवलं आणि आय थिंक दॅट जस्ट वर्क्ड. तर त्यामुळे मी जेव्हा परत आलो तिला बाईकवर घेऊन, तेव्हाच सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे अशा कुच्छित झाल्या होत्या.
What I have to tell to the people out there who feel like this though is whatever Saring is saying is also completely false. This is his theory.
Okay.
But very frankly, despite cultural differences, Saring and I are very similar people. We've both grown up in middle class families. We both have older siblings. We both have parents who have been very open and understanding with what we want to do and supported that. And though in our own ways, say like I have got to do some international travels, I didn't get to do so much of that, but we both
have traveled,
love to explore. We love to learn new things and we're both really passionate about telling stories and, you know, teaching things through that and getting the values that we believe in out through that. And, you know, there's some things which you can say, like I, there was one person who took me on what I realized later was a date. this person had taken me out to go see a film and, the film's name, I don't know if you can guess, but the film that he took me out to see was Gore Tere Pyar Mein.
Oh, okay. I mean, yeah, right. Not at all direct. Okay.
Yeah, yeah.
And we walked out of that film at the midpoint and he took me to a cafe from which I got food poisoning. And, and nothing against that cafe or that guy or that film. But there was some sort of a disconnect in terms of, you know, what is this girl going to be impressed by? And with Saring, frankly, him not hitting on me was the best thing he could have done because I was really not.
You just found out he wasn't doing it because he didn't know English.
Honestly, it wasn't really that also. Yeah, because, I'm sure. I mean, these are all the fun kisses to say, but Anusha was already trying to make us have something together. And Saring and I were both very genuinely not interested in getting into a serious relationship, but we were both also very open to this role play that she was making us do. That he's the big famous Marathi star, and I'm this Canadian fan who's come over, and I'm, you know, saying all of these things.
आणि जेव्हा माझे कुठलेच सिनेमे रिलीज झाले नव्हते त्यामुळे रोल प्लेज होता.
Yeah, so it was a really it was fun for us, and that one day where we both said, you know, we're not actually looking for something serious, what that did was it just removed all of those expectations which had kind of kept us at arm's length. And after that, then suddenly we realized, what all did we have in common, and what connection did we actually have? As soon as that expectation of, oh, is this a potential romantic partner, was gone, then we could just be ourselves. And that's when it immediately clicked.
Yeah. I think atta recently mi kudla tari film madhe he vakya aikla ki you need respect, like if you have to love someone, you need to respect them.
Yes.
Without respect, impossible hai ki tumhi prem karat rahu shakal. म्हणजे फक्त आकर्षण किंवा फक्त
आय मीन दॅट्स माय मंत्र, दॅट्स व्हाट आय बाय विथ रिलेशनशिप्स.
आणि फॉर सम रिझन आय कुड ऑलवेज रिस्पेक्ट हर ओपिनियन्स, आय कुड ऑलवेज रिझन लाईक रिस्पेक्ट व्हॉट शी इज, वेअर शी कम्स फ्रॉम, व्हॉट आर हर चॉईसेस. आणि सेम विथ हर, शी वॉज गिविंग इमेन्स रिस्पेक्ट. आणि जे माझ्या मते ना आता इतकं महत्वाचं असतं ना, बऱ्याच वेळा आपण त्या क्षणी आकर्षणात काहीतरी करून टाकतो आणि नंतर यू आर नॉट एबल टू रिस्पेक्ट देअर थॉट्स ऑर देअर आयडियोलॉजी ऑर देअर चॉईसेस, सगळंच. आणि मग सगळंच
एव्हरीथिंग डिरेल्स. तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की रिस्पेक्ट, आदर एकमेकांबद्दलचा असणारा, जरी आपण बोलून नाही दाखवलं तरी मनातून तो वाटणं हे खूप महत्वाचं असतं. पण अनदर व्हेरी इम्पॉर्टंट टेक अवे जे पॉला म्हणाली आत्ता त्याच्यातून हा आहे की अपेक्षा नका ठेवू, लेट इट फ्लो, राईट. आय थिंक जे ऐकतायत त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की इफ यू आर लुकिंग फॉर रिलेशनशिप ऍडवाइस फ्रॉम सारंग अँड पॉला, या दोन पॉइंटर्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. एक तर रिस्पेक्ट आणि दुसरं गो विथ द फ्लो, अपेक्षा नका ठेवू. हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे असं काही नसतं. जे होतं ते जस्ट एक्सपिरियन्स.
ऑन दिस व्हेरी इम्पॉर्टंट नोट आपण या मुलाखतीचा जो पहिला भाग आहे तो इथे थांबवतो आहोत. आणि पुढच्या भागामध्ये सारंग आणि पॉला आपल्याशी बोलणार आहेत अजून इतर अनेक विषयांवर, अबाउट देअर रिलेशनशिप, अबाउट देअर लाईक्स डिसलाईक्स, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल असल्यामुळे नेक्स्ट एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याला थोडी थोडी रिलेशनशिप ॲडवाईस देणार आहेत. सो स्टे ट्यून्ड, कॅच यू इन द नेक्स्ट एपिसोड.